सो ब्रँड्स जितके लोकल तितकी ॲड लोकल करता येते, ती टेक्नॉलॉजी आता आपल्याकडे तयार आहे. जर का ब्रँड्सचं असं म्हणणं आहे की आम्हाला फक्त ह्या टाईपच्या ऑडियन्सला पोचायचं आहे, आपल्याला तेही देता येतं की ह्या शोमध्ये आमच्याकडे ह्या एज ग्रुपची लोकं आहेत किंवा ह्या जेंडरची लोकं आहेत आणि तुम्हाला फक्त त्यांच्याकडे त्यांच्याशीच बोलायचं आहे, तर तुम्हाला ती पण ऑपॉर्च्युनिटी आहे. सो लोकल असो किंवा नॅशनल असो, सगळ्यांना ह्याच्यातनं ॲडव्हान्टेज आहेच आहे.
नमस्कार, कसे आहात? आज 4 मे 2022, 4 मे 2020 या दिवशी इन्स्पिरेशन कट्टाचा आपला पहिला एपिसोड रिलीज झाला होता. आज बरोबर 2 वर्ष होत आहेत. या 2 वर्षात 0 एपिसोड ते 45 एपिसोड, 0 लिसन्स ते 80,000 वरती लिसन्स आणि काहीच नाही ते नेक्स्ट बिग क्रिएटर अवॉर्ड 2022 असा हा प्रवास खूप सुंदर आणि खूप खूप मस्त झालेला आहे. तुमच्या सपोर्टचा यामागे खूप मोठा हात आहे. आजच्या या ॲनिव्हर्सरीच्या दिवशी पॉडकास्ट इंडस्ट्रीमध्ये सध्या काय चालू आहे, क्रिएटर्ससाठी काय स्कोप आहे, ब्रँडसाठी काय स्कोप आहे, पॉडकास्टमध्ये पुढे आपण काय अपेक्षा करू शकतो, या सगळ्यांबद्दल गप्पा केल्या आहेत आदित्य कुबेर यांच्याशी. आदित्य कुबेर हे आयडिया ब्रूज कंपनीचे फाउंडर आहेत. आयडिया ब्रूज कंपनी ही ब्रँड्स आणि क्रिएटर्स यांच्यामधला एक दुवा म्हणून काम करते आहे. चला तर मग गप्पा मारूया आदित्य कुबेर याच्याशी. मित्रांनो, हा आपला इन्स्पिरेशन कट्टा आहे. आज आपण कुठेही असू, इथून हळूहळू एक एक पायरी चढून वर नक्कीच जाऊ शकतो. या पायऱ्या चढायला कुठली कौशल्य लागतात, काय मानसिकता लागते हे जाणून घेण्यासाठी या कट्ट्यावरती मी आपल्यापैकीच सामान्य असलेल्या पण काहीतरी असामान्य काम केलेल्या लोकांशी गप्पा मारणार आहे. चला तर मग सुरुवात करू आजच्या या भागाला. आदित्य, तुझं खूप खूप स्वागत आहे आपल्या इन्स्पिरेशन कट्ट्यावरती.
थँक्यू सो मच नशिकेत, मलाही खूप आनंद होतो इथे येऊन.
येस, सो आज आपलं आपण आयडिया ब्रूजची तुझी आजचं जर्नी आहे त्याच्यापर्यंत येण्याच्या आधी, आयडिया ब्रूजच्या आधी तू काय काय करत होतास?
आयडिया ब्रूजच्या आधी 20 वर्ष मी मीडिया फील्डमध्येच आहे आणि बरं, त्या 20 वर्षांमध्ये बरंच काही केलं आहे. फ्रॉम मी फोटोग्राफी केली आहे प्रोफेशनली, लेखन केलेलं आहे, न्यूजपेपरमध्ये एडिटर म्हणून होतो, मॅगझिन्स रन केलेले आहेत, माझी स्वतःची एक ॲडव्हर्टायझिंग आणि कॉन्टेंट एजन्सी होती बरेच वर्ष पुण्यातच, आणि त्याच्यानंतर ऑडिओ बूममध्ये होतो. मग लास्ट माझा जो आयडिया ब्रूच्या आधीचा जॉब होता तो बुक माय शोमध्ये होता. सो बरीच अशी वेरीड जर्नी आहे, क्रिएटिव्ह प्लस बिझनेस दोन्हीचा मिक्स आहे त्याच्यात.
आणि मग याच्यात काही असं इंटरेस्टिंग एखादं तू काम केलेलं काही आठवत आहे का?
सगळ्यात इंटरेस्टिंग गेल्या 5-7 वर्षात, म्हणजे प्रत्येक जॉबमध्ये काही ना काही इंटरेस्टिंग होतच असतं, पण मी ऑडिओ बूममध्ये जेव्हा होतो त्यावेळेला भारतात पॉडकास्टिंग फार कमी लोकांना माहीत होतं. म्हणजे मी जेव्हा कोणाला फोन करायचो की ऑडिओ बूमबरोबर साईन अप करा किंवा पॉडकास्टिंग करा, तेव्हा ॲक्च्युली लोक विचारायचे की पॉडकास्ट म्हणजे काय, मला येऊन जरा समजावा. सो त्यात ऑलमोस्ट 6 ते 7 महिने फक्त पॉडकास्ट काय आहे हे समजवण्यात गेले, आणि हे इनफॅक्ट अजूनही चालूच असतं बऱ्याचदा. सो काही ब्रँड्स किंवा काही पब्लिशर्स आहेत ज्यांना अजूनही थोडं समजायला लागतं की पॉडकास्टिंग काय आहे, का करा. पण त्या काळात इनफॅक्ट हे 2016ची गोष्ट आहे. आता तर 2016मध्ये भारतात इनफॅक्ट मी एका वहीत लिहून ठेवलं होतं की भारतातले सगळे पॉडकास्टर्स कोण आहेत, ते एका पानावरती मावले होते. सो आज कदाचित फक्त एका शहरातले लोक सुद्धा एका पानावर मावणार नाहीत, एवढे पॉडकास्टर्स झालेले आहेत आता भारतात. सो मला ती जी एक ग्रोथ झालेली आहे पॉडकास्टिंगमध्ये गेल्या 5 ते 6 वर्षांमध्ये, ती मला फार इंटरेस्टिंग वाटते, कारण सडनली गेल्या 3 ते 4 वर्षात पॉडकास्टर्स वाढलेले आहेत. कारण एकतर त्यांना आता कॉन्फिडन्स आलेला आहे की आपण जे बोलतोय ते ऐकायला लोक आहेत, आपण जे बोलतोय ते लोकांपर्यंत पोचवायला ॲप्स आहेत किंवा सर्व्हिसेस आहेत. सो गेल्या 5-6 वर्षांमधली ही एक फार खूप इंटरेस्टिंग गोष्ट मला वाटते.
बरोबर, पण तुला आयडिया ब्रूची आयडिया कशी आली?
सो मी आता 2016 पासून पॉडकास्टिंग च्या फील्डमध्ये आहे. ऑडिओ बूम सेटअप केलं, मग बुक माय शो मध्ये होतो तिथेही पॉडकास्टिंग रिलेटेड काम केलं. त्यावेळेला आम्ही एक ऍप किंवा एक सर्व्हिस लॉन्च केली होती जुक बॉक्स नावाची, ज्याच्यात म्युझिक स्ट्रीमिंग होतं आणि पॉडकास्ट होते. आणि पॉडकास्टिंग नेहमी मला वाटायचं की अजून एक खूप ऑपॉर्च्युनिटी आहे ज्यात फार कमी लोक भाग घेत आहेत. आणि पॅन्डेमिक जेव्हा सुरू झाला त्यावेळेला मी बुक माय शो सोडलं आणि विचार एकच होता की जास्तीत जास्त पॉडकास्टर्सना एकत्र कसं आणता येईल, आपल्याला काही करता येईल का ज्या जेणेकरून त्यांना एक रेव्हेन्यू स्ट्रीम तयार करता येईल. सो पॉडकास्टर्सना पैसे कमवायची संधी अजूनही तशी लिमिटेड आहे, पण 2 वर्षांपूर्वी याहून कमी होती. तर मुख्य विचार असा होता की आपण आता ह्या जे आता भारतात किती पॉडकास्टर्स आहेत खरं तर कोणालाच माहीत नाही, पण से 25,000-30,000 पॉडकास्टर्स तरी मिनिमम असतील भारतात. तर ह्या लोकांना पैसे कमवायचे आपल्याला काय ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट करता येतील, आणि त्या मेन रिझननी आयडियाबरूची सुरुवात झाली होती. पर्सनली म्हणशील तर माझा मेजर इंटरेस्ट पॉडकास्टिंगमध्ये स्टोरी टेलिंग म्हणतो तो आहे, की ऑडिओ या माध्यमातून आपण पूर्वी रेडिओवरती नाटकं ऐकायचो, रेडिओ प्लेज मला अजूनही ऐकायला आवडतात, पण गेल्या काही वर्षांमध्ये ते कमी 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 होत गेलेत, कारण व्हिडिओची वाढ खूप झालेली आहे, व्हिडिओ क्रिएटर्स वाढलेले आहेत. तर ऑडिओमध्ये माझं आणि आता आम्हाला दिसतंय की किती लोक ऐकतात, महिन्याला 25-30 लाख लोक आम्ही केलेला कॉन्टेंट ऐकतात. तर ह्या सगळ्या लोकांना आता अजून वेगवेगळ्या प्रकारचा कॉन्टेंट काय देता येईल, आणि हे इतकं अनएक्सप्लोर्ड आहे की ह्याच्यात करायला खूप काही आहे. सो मेन इंटरेस्ट एक हा होता.
पण किती सोपं होतं किंवा किती डिफिकल्ट होतं हे सगळं चालू करणं, कारण एक स्टेबल इन्कम, स्टेबल नोकरी सोडून एक अशा फील्डमध्ये काहीतरी करायचं ज्याच्यात म्हणजे भविष्य कोणाला काही माहितीच नाही आहे, आणि तू जसं म्हटलंस तेव्हा पैसे कमवण्याचे साधनं त्यावेळेस नव्हतेच, म्हणजे अजूनही फार लिमिटेड आहे, पण त्यावेळेस तर अजूनच कमी होते. तर काय कसं चॅलेंज होते?
चॅलेंज अजूनही आहेच, म्हणजे चॅलेंज संपलाय असं नाही आहे. सो अजूनही बऱ्याच वेळेला होतं असं की आम्ही एखाद्या ब्रँडकडे आयडिया घेऊन जातो आणि ब्रँडचा फीडबॅक असतो की आयडिया छान आहे, आमाला ऐकायलाही मजा येईल, पण ह्याच्यातनं आम्हाला रिटर्न कसा मिळणार आहे. किंवा एखाद्या शोसाठी स्पॉन्सरशिप मागायला जातो, पण त्यांचं असं म्हणणं असतं की अरे यूट्यूबवरती आहे ना आमच्याकडे साधारणपणे 15 मिलियन सबस्क्रायबर्स आहेत, आणि इथे तुम्ही आम्हाला म्हणताय की फक्त 1.5 मिलियन महिन्याला रीच होईल. तर हे चॅलेंजेस अजून ओव्हरकम करणं बाकी आहे, की सगळं काही नेहमी मोठा नंबर जिंकत नाही, काही वेळेला बाकीचे पण मेट्रिक्स असतात जे जास्त महत्वाचे असतात. सो प्रोसेस आहे, अजून 1.5-2 वर्ष तरी जातील की लोक फोन करून म्हणतील की अरे तुमच्या पॉडकास्टवर ऍड द्यायची आहे. सो पण ती वेळ येते, कारण दर महिन्याला जेव्हा ऑडियन्स वाढत जातो त्यावेळेला कळतंय की ही ग्रोथ स्टेडी आहे, आणि 18 महिने दर महिन्याला जेव्हा 10-20-25% वाढ होतीये त्यावेळेला असंही वाटतं की आता ती वेळ फार लांब नाही आहे जेव्हा समोरून लोक येतील विचारायला की आम्हाला पॉडकास्टिंग मध्ये काय करतं.
तुझ्या आयुष्यात असा क्षण कधी आला किंवा अशी वेळ कधी आली की तुला असं वाटलं की नाही आता पॉडकास्टिंग मध्येच किंवा ऑडिओ मध्येच काहीतरी करायचं आहे?
मेन होतं जेव्हा मी बुक माय शो मध्ये असताना आम्ही एक 10-12 नवीन शोज बनवायला घेतले होते ओरिजिनल्स म्हणून, आणि ते बनवताना इतकी मजा आली की म्हणलं हेच आपल्याला करायचंय. एक म्हणजे क्रिएटिव्ह सॅटिस्फॅक्शन खूप होतं त्याच्यात, की कॅरेक्टर्स बनवले, क्रिएटर्सशी बोलायचं, क्रिएटर्स बरोबर आयडिएशन आणि फायनल प्रॉडक्ट जे बनवून येतं त्याच्यात सम कम्प्लीट इन्व्हॉल्वमेंट. पण त्याहूनही जास्त ते ग्रो करायला जी मजा येते ना, की शून्य आणि शून्यवरून आपल्याला ते काही लाख लोकांना पोचवता येतं आज, आणि त्यांचा फीडबॅक येत राहतो. सो ह्या वेळेला जेव्हा ते ओरिजिनल्स पहिल्यांदा बनवायला घेतले त्यावेळेला कळलं की आपल्याला ह्याच फील्डमध्ये राहायचं आहे.
ओके, काही सुरुवातीचे अनुभव सांगू शकतोस की एखादा कुठला शो चालू केला होता?
हो, इनफॅक्ट तो शो अजूनही इंडियातल्या टॉप 10 मध्ये असतो, जरा खौफ से सुनो म्हणून एक हॉरर शो आहे, आणि त्यात आम्ही त्यावेळेला 19 एपिसोड बनवले होते. 19 का बनवले हे मलाही अजून आठवत नाही खरं तर, की असा ऑड नंबर, पण 19 एपिसोड झाले त्याचे. आणि तो शो आजही मोस्ट कुठल्याही रँकिंगवरती बघ तिथे तो टॉप 10-20 मध्ये नेहमीच असतो. लोक विचारतात की ह्याचे नेक्स्ट एपिसोड कधी येतात, सो सध्या ऍक्च्युअली काम चालू आहे आता. सो जून किंवा जुलैमध्ये त्याचं नवीन सीझन आम्ही रिलीज करू. तर ते बुकमायशोचं आय पी आहे, पण आता बुकमायशो बरोबरच काम करून आम्ही नवीन एपिसोड त्याचे लॉन्च करणार आहोत पुढच्या 2 महिन्यात.
आणि मग आता आयडिया ब्रूजचं ऍक्च्युअल काम कशा प्रकारे चालतं, काय नक्की आयडिया ब्रूज करतं?
सो आयडिया ब्रू आता 3 गोष्टी करतं. एक म्हणजे आपला एक नेटवर्क आहे क्रिएटर्सचा, ज्याच्यात आता 250 पॉडकास्ट आहेत. त्या 250 पॉडकास्टच्या थ्रू साधारण 125 ते 150 क्रिएटर्स बरोबर काम चालू असतं आपलं. आणि ह्या शोजमधनं जे लिसन्स आपण ज्याला म्हणतो किंवा जेवढे लोक ऐकतात त्याच्या अगेन्स्ट आपण ॲडव्हर्टायझिंग विकतो. तर हा एक रेव्हेन्यू सोर्स झाला. दुसरं आम्ही ब्रँड्स आणि एजन्सीजबरोबर, ॲडव्हर्टायझिंग एजन्सीजबरोबर काम करतो आणि त्यांच्यासाठी ब्रँडेड शोज बनवतो. सो एक शो मे बी ऐकला असेल, ताना बाना बाय एशियन पेंट्स रॉयल प्ले. सो तो रिसेंटली जानेवारीमध्ये रिलीज झाला. आणि अजून बरेच ब्रँड्स आहेत लाईक एम जी मोटर्स किंवा पॉलिसी बाजार, एंजल वन, ह्या सगळ्यांबरोबर आता प्रोजेक्ट्स चालू असतात. आणि तिसरं आता मेजर जे प्लॅटफॉर्म्स आहेत म्हणा स्पॉटीफाय किंवा ऑडिबल, ह्या लोकांसाठी आम्ही ओरिजिनल शोज बनवतो. सो इन जिओ सावनवरती इनफॅक्ट जॅनमध्ये आमचा एक शो रिलीज झाला आणि पुढच्या 3 महिन्यात 8 शोज रिलीज होतील स्पॉटीफाय, ऑडिबल आणि अजून वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवरती. सो ह्या प्रकारचं काम आता मेन आयडिया ब्रू करते.
ओके. आणि मग क्रिएटर्सला तुमच्याबरोबर काम करायचं असेल तर ते त्यांना काय संधी आहेत?
भरपूर संधी आहे. मग एक तर तुमचा जर का एक्झिस्टिंग शो असेल तर तो आमच्या नेटवर्कच्या थ्रू आम्ही डिस्ट्रीब्यूट करून तुमची ग्रोथ करू वाढवून देऊ शकतो आणि तुम्हाला एक रेव्हेन्यू सोर्स ओपन करून देऊ शकतो. दुसरं, तुमच्याकडे जर का आयडिया असेल तर ती शेअर करा, आम्ही ते प्लॅटफॉर्मपर्यंत घेऊन जाऊन त्यांना प्रपोज करू शकतो की हा एक ओरिजिनल शो होऊ शकेल म्हणून. आणि ते झालं तर क्रिएशनला आम्ही तुमच्याबरोबरच काम करणार, कारण फायनली आयडिया तुमचीच आहे. सो एक फुल ऑपॉर्च्युनिटी ह्या माध्यमातून त्यांना आता देता येईल, कारण कॉन्टेंट कमिशन करणारे प्लॅटफॉर्म्स वाढलेले आहेत गेल्या 2 वर्षात.
बरोबर. आदित्य, हे आता तू जसं म्हटलंस की एशियन पेंटचं किंवा पैसा बाजारचं, तर ह्या प्रकारचे जे पॉडकास्ट आहेत किंवा ऑडिओ कंटेंट आहेत, तर ह्याचं काय भविष्य आहे किंवा हे कशा प्रकारे चालतं?
सो ब्रँडेड कॉन्टेंटची जी कॉन्सेप्ट आहे, जी व्हिडिओमध्ये गेले बरेच वर्ष आहे, ती आता आम्ही ऑडिओमध्ये पण घेऊन आलेलो आहोत. सो ह्याच्यात एक मुख्य विचार असा होता की ऑडिओमध्ये ब्रँड आणि लिसनरला कनेक्ट कसं करता येईल. तर ह्याचं पुढचं जे होणार आहे, मी आता एशियन पेंट्सचं बघा. सो एशियन पेंट्सचा जेव्हा शो रिलीज झाला त्यावेळेला त्यांना त्यांच्या यावर्षीच्या पेंट्सची लाईनअपबद्दल बोलायचं होतं, पण सगळ्यात सोपा मार्ग असतो की जाहिरात टाका की आमचा पेंट विकत घ्या. पण त्या पलीकडे एक दुसरा ऑब्जेक्ट होता की आम्ही जे पेंट्स बनवलेले आहेत ज्याच्यात आम्ही इंडियाचे हँडीक्राफ्टचा आर्ट आणि त्या आर्टिसन्सचा वापर केलेला आहे आणि त्यांना एक अजून संधी दिलेली आहे. तर ही माहिती देण्यासाठी जो आम्ही 8 एपिसोड्सचा शो बनवला, त्या शोला साधारणपणे 2.5 ते 3 लाख लोकांनी ऐकलं आणि कॉस्ट कंपॅरिझन जर का बघितलं की हे 2.5 लाख लोकांनी जे ऐकलं वर्सेस तो शो बनवायला जेवढा खर्च आला वर्सेस एखादी इव्हन 30 सेकंदांची टीव्ही ॲड बनवायला जेवढा खर्च येतो आणि त्याच्यावरनं आलेला रिस्पॉन्स. सो ह्या सगळ्या गणितात जे बसतं की आमच्या फक्त ब्रँडची जाहिरात नाही झाली, आम्ही काय केलं आहे ते बनवायला त्याची सुद्धा पुढे जाहिरात झाली आणि त्याचा जास्त फायदा लॉंग टर्ममध्ये ब्रँड्सला होतो हेही त्यांना माहीत आहे. सो ब्रँडेड कॉन्टेंट वाढतच जाणार आहे. इनफॅक्ट अजून 6 ते 7 ब्रँड्सबरोबर आता आमचं काम सुरू झालेलं आहे. सो ती जी ऑपॉर्च्युनिटी आहे जी क्रिएट केली आम्ही गेल्या 1 वर्षात, ती आता वाढतच जाणार आहे.
सो आदित्य, आता आपण बघतो की नॅरेटिव्ह स्टोरी टेलिंगचा जमाना आहे, म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट कुणाला बघायला आवडत नाही, कारण आपण टी व्हीकडनं नेटफ्लिक्सवर त्याच्यासाठीच बघलो की ॲड्स बघायचे नसतात. सो ह्या इनडायरेक्ट ॲड्स ज्याला म्हणू शकतो आपण, किंवा एका स्टोरी टेलिंगमधनं त्या ब्रँडबद्दल माहिती सांगणं, ह्याच्याबद्दल आम्हाला थोडंसं सांगणं कसं होतं हे.
सो एक म्हणजे स्ट्रेट फॉरवर्ड जी ॲडव्हर्टिजमेंट आपण म्हणतो, त्याच्या पुढे जाऊन पुन्हा मी ह्याचं आता ओके एम जीचं एक्झाम्पल देतो. सो एम जी मोटर्सला जेव्हा ब्रँडेड पॉडकास्टची आयडिया दिली होती त्यावेळेला त्यांचा प्रश्न होता की आम्ही कशाशी असोसिएट करू. तर एम जीचं एक इलेक्ट्रिक व्हेकल्सचं सुद्धा लाईनअप बऱ्यापैकी आहे आणि त्याच्यात त्यांचा जे सगळा विचार आहे की आम्ही आता एन्व्हायरमेंटमध्ये कसा चेंज आणतोय. तर एक सिरीज कन्सेप्च्युलाइज झाली बेटर इंडिया बरोबर की एम जी चेंज मेकर्स. सो चेंज मेकर्स म्हणजे ज्या लोकांनी सोशली किंवा समाजात किंवा बिझनेस वाईज किंवा त्यांच्या फील्डमध्ये बदल घडवून आणलेला आहे, आणि तसंच असोसिएशन मग एम जीच्या गाड्यांबरोबर झालं. सो ती जी एक इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी तयार झाली एम जी चेंज मेकर्स, ते आता 3 सीझन झालेत त्याचे. आणि ती ह्याचं लॉंग टर्म असं होतं की मी जेव्हा चेंज ऐकतो तेव्हा मला एम जी आठवतो आता. सो पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट त्याला म्हणू आपण, ती जास्त वाढत जातं. सो ब्रँडच्या हिशोबाने ह्या गोष्टीला जास्त महत्त्व आहे, कारण ठीक आहे गाड्या तर ते विकतीलच इव्हेंच्युअली, ते गाडीच्या दमावरती विकतील, पण कंपनी म्हणून आपण कसे आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवतोय ह्या हिशोबाने ब्रँडेड कॉन्टेंटचा विचार केला जातो.
ओके, पण तू आता मगाशी सांगितलंस की एशियन पेंटच्या याला ऑलमोस्ट 200,000 लोकांनी ऐकलं किंवा 200,000 वेळा ऐकलं गेलं. सो लोकांना हे माहिती आहे की स्पॉन्सर्ड कंटेंट आहे, तरी लोक आवडीने ऐकतात ते?
हो ऐकतात ना, म्हणजे आता आपण जेव्हा व्हिडिओज सुद्धा बघतो तर व्हिडिओज बघताना सुद्धा आपल्याला माहित असतं की ह्याच्यात ब्रँड आहे, पण तरी आपण ऐकतो. सो आपल्याला लिसनर म्हणून कॉन्टेंट मिळतोय, माहिती मिळतीय, आणि ती माहिती मिळायची जी किंमत आहे ती ब्रँडचं नाव ऐकणंही आहे. सो लोकांना त्याच्यात अजिबात प्रॉब्लेम येत नाही. इनफॅक्ट पॉडकास्टमध्ये जेव्हा ब्रँडचं नाव घेतलं जातं त्यावेळेला लोकांना माहिती आहे की ह्या ब्रँडच्या शिवाय कदाचित हा पॉडकास्टच झाला नसता, आणि त्याचा जो रिकॉल म्हणतो आपण तो रिकॉल ऑलमोस्ट 60% जास्त आहे टीव्हीच्या कंपॅरिझनमध्ये किंवा इव्हन डिजिटल ॲड्सच्या कंपॅरिझनमध्ये. सो ॲड्स आणि पॉडकास्टिंग हे खूप स्ट्रॉंग कनेक्शन आहे.
ओके ओके, आणि तर तू जसं मग अशी म्हटलंस की म्हणजे काय म्हणतात त्याला ॲक्विजिशन कॉस्ट किंवा पर कस्टमरपर्यंत पोहोचायची जी कॉस्ट आहे ही खूप कमी आहे टीव्ही ॲड्सच्या कंपॅरिझनमध्ये.
ॲक्च्युली कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट कमी नसेल, पण जो रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट येतो तो हायर व्हॅल्यू आहे. सो कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट ज्याला म्हणू ती कदाचित सिमिलर असेल, पण जेव्हा व्हिडिओ बघतो तेव्हा व्हिडिओमध्ये 2 मिनिटं जरी व्हिडिओ बघितला तरी त्याला खूप मोठी सक्सेस म्हणतात. ऑडिओमध्ये तुला माहिती आहे की आपण 10-12-13 मिनिटं नॉर्मलीच बघतो. सो जेव्हा ब्रँडेड पॉडकास्ट आम्ही बनवतो 10 मिनिटाचा आणि त्याच्यात कम्प्लिशन रेट ज्याला आपण म्हणतो तो साधारण 80-90% म्हणजे 8-9 मिनिटं लोक ऐकतायत ते. सो कम्पेअर टू 20 सेकंड्स किंवा 30 सेकंड्सची जी ॲड येते त्या कंपॅरिझनमध्ये रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट खूप हाय याच्यात.
ओके ग्रेट, पण मग ह्या केसमध्ये आपण प्रोडक्शन कॉस्ट बद्दल पण बोललो की प्रोडक्शन कॉस्ट पण खूप कमी असते याची ॲज कम्पेअर टू टी व्ही ॲड. सो मग ह्या केसमध्ये लोकल जे ब्रँड्स आहेत त्यांना पण आपली ॲडव्हर्टाइजमेंट म्हणा किंवा त्यांचं स्वतःचा ब्रँड क्रिएशनसाठी याच्यातनं मदत होऊ शकते?
हो नक्कीच, म्हणजे ॲडव्हर्टिजमेंट साठी आता जेव्हा आम्ही ॲड्स चालवतो एखाद्या ब्रँडच्या, आमच्याकडे टेक्नॉलॉजी आहे की फक्त एखादी ॲड लेट्से पुण्यातच चालवायची तर ते करता येतं, किंवा एखादी ॲड पुणे आणि मुंबई आणि दिल्लीमध्ये चालवायची तर आपल्याला तेही करता येतं. सो ब्रँड्स जितके लोकल तितकी ॲड लोकल करता येते, ती टेक्नॉलॉजी आता आपल्याकडे तयार आहे. जर का ब्रँड्सचं असं म्हणणं आहे की आम्हाला फक्त ह्या टाईपच्या ऑडियन्सला पोचायचं आहे, आपल्याला तेही देता येतं की ह्या शोमध्ये आमच्याकडे ह्या एज ग्रुपची लोकं आहेत किंवा ह्या जेंडरची लोकं आहेत आणि तुम्हाला फक्त त्यांच्याकडे त्यांच्याशीच बोलायचं आहे, तर तुम्हाला ती पण ऑपॉर्च्युनिटी आहे. सो लोकल असो किंवा नॅशनल असो सगळ्यांना ह्याच्यातनं ॲडव्हान्टेज आहेच आहे. जे रेडिओ करायचं पूर्वी की पुण्याच्या रेडिओ स्टेशनवरती ॲड चाललेली फक्त पुणे आणि आसपासच्या मे बी 10-20-25 किलोमीटरच्या रेडियसमध्ये ऐकू येते, ते आता पॉडकास्टच्या थ्रू नक्कीच पॉसिबल आहे.
ओके, आणि आपण आज बघतोय की सगळ्या म्हणजे सिनेमा इंडस्ट्रीमध्ये असं होतंय की साऊथचे पिक्चर जास्त चालायला लागले आहेत किंवा हिंदी इतच्या पेक्षा जास्त आजकाल साऊथचे पिक्चर चालतात आहे. सो पॉडकास्टमध्ये पण भाषेचं काय हे आहे, कारण
हे साऊथचे 2 पिक्चर चाललेले आहेत, 35 फ्लॉप झालेले आहेत, आणि इंडस्ट्री साईजच्या हिशोबाने सुद्धा खूप फरक आहे, पण आय गेट युअर पॉईंट. सो लँग्वेज नेहमीच महत्त्वाचं होणार आहे, कारण हिंदी आणि इंग्लिशच्या पलीकडे सगळ्यांची एक आपल्याकडे इंडियात तरी ॲटलिस्ट एक अजून भाषा आहे मदर टंग, आणि त्याच्यात जे ऐकण्यात मजा येते ती मे बी हिंदी इंग्लिशमध्ये येऊ शकत नाही, प्लस लोकल कॉन्टेंट ज्याला आपण म्हणूया, आता से पुलंच्या गोष्टी आहेत त्या ट्रान्सलेट केल्या तर त्यांच्यातली मजा संपली. सो ह्या गोष्टींच्यामुळे जे ज्या भाषेत ओरिजिनली बनवलेलं आहे ते त्याच भाषेत ऐकण्यात जास्त मजा येते. सो हे वाढत चाललेलं आहे. गेल्या 1.5 वर्षात आम्ही बघितलं की तमिळ, बेंगॉली, तेलुगू, मराठी, पंजाबी, गुजराती ह्या लँग्वेजेसमध्ये क्रिएटर्स वाढलेले आहेत, ऐकणारे वाढलेले आहेत. ह्या एरियाजमधनं जास्त ऐकलं जात आहे सध्या. आपल्याकडे मराठीत इनफॅक्ट लिटरेचर खूप रिच आहे आणि ते आता ऑडिओ या माध्यमातून बाहेर यायला लागलेले. सो ऑडिओ बुक्स म्हणा किंवा इवन पॉडकास्ट ह्या दोन्हीमध्ये खूप जास्त वाढ होती. म्हणजे आय थिंक हिंदी, इंग्लिश, तमिळ कदाचित, किंवा तमिळ थर्ड नसेल, मराठीच थर्ड असेल पॉडकास्टच्या रँकिंगमध्ये. पण टॉप 5 भाषा ज्या भारतातल्या म्हणू आपण पॉडकास्टसाठी, त्याच्यात मराठी आहे.
नक्कीच. आणि लिटरेचर जर तू आत्ता म्हणला की नुकतंच मी पण त्या पॉडकास्टशी जोडलं आहे की मेनका प्रकाशन हे खूप 62 वर्षापूर्वीचं आहे, तर त्यांच्याकडे 16,000 पेक्षा जास्त कथा आणि लेख आहेत आणि त्यांनी त्यांचा पॉडकास्ट आजच म्हणजे 1 मेला महाराष्ट्र दिनाच्या दिवशीच आता त्यांनी लॉन्च केलेला आहे. सो 16,000 कथांचं ऑलरेडी त्यांच्याकडे स्क्रिप्टिंग झालेलं आहे, त्याला फक्त ऑडिओ फॉर्ममध्ये त्यांना कन्वर्ट करायचं आहे. सो अशा प्रकारचं पण आपल्याकडे आहे. सो आदित्य, तू मग अशी सांगितलंस की ब्रँडशी डील करताना काय प्रॉब्लेम्स येतात, की बरेचसा कम्पॅरिझन होतं युट्यूबच्या नंबर्सची वगैरे. क्रिएटर्सकडनं तुम्हाला काय चॅलेंजेस फेस होतात किंवा त्यांच्या बाबतीत काय चॅलेंजेस फेस
होतात? क्रिएटर्स, बरेच क्रिएटर्स मिसकन्सेप्शन्सही घेऊन येतात की मी आता पॉडकास्टिंग सुरू केलं की मला लगेच पैसे मिळायला लागतील, किंवा मी पॉडकास्ट लॉन्च केला म्हणजे सगळे लोक ऐकायला लागतील, किंवा पॉडकास्टिंग सोपं आहे. म्हणजे व्हिडिओच्या बाबतीत सुद्धा सुरुवातीला हे व्हायचं की व्हिडिओ बनवणं सोपं आहे, पण इतकं नाही आहे. म्हणजे एक म्हणजे आपण जेव्हा व्हिडिओ बनवतो किंवा इवन पॉडकास्ट बनवतो तेव्हा त्याच्यात डिटेलिंगची खूप गरज आहे, की हे जेव्हा ऐकणार आहे तर त्याला जे ऐकायचं आहे ते आपण बरोबर प्रकाराने देतो आहोत नाही देतो, ह्याचे लॉंग टर्म प्लॅन काय आहे, की मी फक्त 10 एपिसोड बनवून सोडून देणार आहे. कारण पॉडकास्टमध्ये युजली जेव्हा 10, 15, 20 एपिसोड्स बनतात तेव्हा ऑडियन्स बनायला सुरू होतो. सो एखाद्याने जरी छोटीशी एखादी 10 एपिसोड्सचा शो बनवून टाकला तर त्याच्यात ऑडियन्स येणार नाही आहे. मग तो नंतर कधी डिस्कवर झाला एखाद्या कारणाने तर ठीक आहे, पण युजली 8, 10, 12 एपिसोड्समध्ये काही फरक पडत नाही, कारण सध्या चॉईसही खूप जास्त आहे ऐकणाऱ्यांकडे. सो ह्या काही मिसकन्सेप्शन्स आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा कॉन्टेंट क्रिएट करताय तेव्हा स्क्रिप्टिंगवरती लक्ष द्या, तेव्हा टेक्नॉलॉजीवरती लक्ष द्या, तुमच्या ऐकण्याचा एक्सपिरियन्स कसा आहे, तुमची साऊंड क्वालिटी काय आहे, एडिटिंगवरती वेळ द्या. रेकॉर्ड केलं आणि पब्लिश केलं हे पॉडकास्ट नाही आहे, कारण त्याच्यात क्वालिटी खूप मार खाणार आहे.
बरोबर. सो क्वालिटी किती, म्हणजे जसं आपण युट्यूबवर पण बघतो की बरंच कंटेंट तर खूप आहे पण क्वालिटी कंटेंट कमी आहे, तर पॉडकास्टमध्ये क्वालिटी मेंटेन करण्यासाठी
एक म्हणजे चांगल्या माईकमध्ये इन्व्हेस्ट करा ॲटलिस्ट. दुसरं की तुम्ही तुमची जी स्किल आहे ती समजा आधी. म्हणजे जर का तुमच्याकडे नॅचरल स्टोरी टेलिंग टॅलेंट नसेल तर फोर्स करू नका स्वतःला, कारण मग ते चांगलं नाही साऊंड होणार आहे. तुमच्याकडे जर का इंटरव्ह्यूचा टॅलेंट असेल तर तुम्ही त्या प्रकारचा शो करा, किंवा तुमच्याकडे लिखाणाची जर का स्किल असेल पण व्हॉइसची नसेल तर तुम्ही लिहा आणि व्हॉइससाठी दुसऱ्या कोणाबरोबर तरी काम करा. जो फायनल प्रॉडक्ट तुम्ही प्रोड्यूस करणार आहात त्याला जास्त महत्त्व द्या ह्या गोष्टीपेक्षा की मला हे करायचंय. कारण जर का तुम्ही पायलट नाही आहात तुम्ही विमान नाही उडवू शकणार ना, तसं आहे ते. सो इच्छा खूप असेल पण ते विमान उडणार नाही किंवा क्रॅश होईल. सो ह्या गोष्टी लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे.
बरोबर. आणि टिपिकल म्हणजे पॉडकास्ट म्हटलं की असं इंटरव्ह्यू बेस्ड जसं आपण करतोय साधारण तो एक कन्सेप्ट असतो, तर त्याच्याबद्दल काय सांगशील? ऍटलिस्ट मराठीमध्ये मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा कमी होते, पण आजही प्रत्येकाला तेच वाटतं की इंटरव्ह्यू. आणि इंग्लिशमध्ये तर आता इतके झालेले आहेत कदाचित की म्हणजे कोणी नवीन आता ऐकलं आहे का लोक हे पण शंका येते.
सी मराठीमध्ये आपण विषय जे निवडू ना त्याच्यावरती, म्हणजे आता हाच शो बघ ना इन्स्पिरेशन, ह्याच्यावरती क्लिअर टॉपिक आहे की ऐकणाऱ्याला इन्स्पिरेशन मिळेल आणि त्यामुळे प्रकारचे गेस्ट तू बोलवतोस, ज्या प्रकारचं कॉन्व्हर्सेशन तू घेतोस, त्याच्यात कोणाला तरी काहीतरी शिकायला मिळेल, ॲटलिस्ट तेवढं क्लिअर आहे. आता बरेच शोज असे आहेत की ज्याच्यात कोणालाही उगीच बोलावून तेच चघळतात, त्याला म्हणतात ते चालू असतं. सो सगळ्यांनी सगळं करावं असं गरजेचं नाही आहे, माझं ठाम मत आहे. सगळ्याच कॉन्टेंटचे प्रकार पॉडकास्टिंगलाही सुटेड नाही आहेत. सो जर का एखादा शो आपण जो करतो आहोत तो व्हिडिओसाठी असेल तर तो व्हिडिओमध्ये घ्या. पॉडकास्टिंग नवीन आहे म्हणून पॉडकास्ट केलाच पाहिजे असं काही गरजेचं नाही
आहे. आणि ते एवढ्या तुझ्या आत्ता तू ऑडिओमध्ये एवढं काम करतोय तर एखादं असं उदाहरण क्रिएटरच्या बाबतीत आणि ब्रँडच्या बाबतीत असं सांगू शकशील का की जे ऑडिओमध्ये आले आणि त्यांचं एकदम म्हणजे काय म्हणतात त्याला खूप जास्त फरक पडला त्यांच्या आयुष्यामध्ये किंवा ब्रँडच्या लाईफमध्ये?
ब्रँड्ससाठी अजून खूप लवकर आहे तसं सांगायला, कारण असा एक्झाम्पल खूप जास्त असे ब्रँडेड शोज अजून नाही आहेत की म्हणायला की ह्या ब्रँडला पॉडकास्टिंगमुळे त्यांचं सगळं बिझनेस बदलला. क्रिएटर्स भरपूर आहेत तसे, म्हणजे आता अंकुर वारिकू म्हण ज्याचा शो आम्हीच मॅनेज करतो, आणि अंकुरचा शो अंकुरला फारसा अंकुर ऑलरेडी तसाही इन्फ्लुएन्सर आहेच आहे, त्याच्याकडे शिकायलाही लोक जातात, त्याच्या तो काय म्हणतोय ते ऐकायचं असतं, तो आता लेखक आहे. पण त्याचा शो आल्यावरती गेले आता 12-13 महिने इंटू 4 म्हटलंस तरी 52 एपिसोड ॲटलिस्ट तो शो नेहमी टॉप 10 आहे, म्हणजे लोकांना इतकी त्याची गरज आहे. सो हे जे हे ॲक्च्युली सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे की करेक्ट क्रिएटर, करेक्ट मीडियम आणि करेक्ट मेसेज जेव्हा मिक्स होतात ना तेव्हा एक टॉप शो बनतो.
या लोकांशी या लोकांना पॉडकास्टमध्ये आणण्याबद्दलची काही स्टोरी आहे का? म्हणजे अयाज मेनन आहे किंवा अंकुर वारिकू आहे, असे बरेच मोठे मोठे लोकांबरोबर तुम्ही लोक काम करतात.
सो त्यांचंही पॅशन आहेच आहे. मी अंकुर इतका नॉलेजेबल क्रिएटर आहे की तो आम्हाला दरवेळेला काहीतरी नवीन शिकवून जातो खरं सांगायचं तर. आणि जेव्हा आम्ही त्याला अप्रोच केलं की तुझा जो कॉन्टेंट आहे तो पॉडकास्टमध्ये का नाही देत, सो त्याचा पहिला प्रश्न होता की मी का देऊ. सो तेव्हा त्याला सांगितलं की इथे आता यंग ऑडियन्स जास्त आहे जो तुझा टार्गेट ऑडियन्स आहे, आणि त्याला थोडेसे नंबर्स थोडेसे स्टॅट्स दाखवले तर म्हणाला ठीक आहे आपण ट्राय करूया. आणि ते ट्रायल जेव्हा त्याला पटलं त्याच्यानंतर मग त्यांनी प्रॉपर स्टुडिओ सेटअप केला घरात, एक डेडिकेटेड टीम बनवली जी त्याला इन्फॉर्मेशन देतात, त्यांचं स्क्रिप्टिंग होतं. सो त्या लेवलची कमिटमेंट आहे. अयाज मेमनही तसंच आहे की एकतर खूप नॉलेजेबल आहे, त्याला स्पोर्ट्स आता जो 40 वर्ष झाली स्पोर्ट्स जर्नलिझममध्ये. सो अयाजला त्याला असं मी त्याला गमतीत सांगतो की तुझ्याकडे एक स्विच आहे तो ऑन केला ना की सुरू होतं. सो कधी त्याला असं फोन करून विचारलं की अच्छा आपल्याला ह्याच्यावर बोलायचं तर सुरूच होऊन जातं. सो ह्या लोकांबरोबर काम करायला खूप मजा येते की एकतर त्यांना स्वतःचे सब्जेक्ट्स खूप डीप आणि डिटेलमध्ये माहीत असतात, आणि त्यामुळे बऱ्याचदा जेव्हा मी होस्ट करतो एखादा शो त्यांच्याबरोबर त्यावेळेला नुसता एक प्रश्न विचारून आपण मागे शांतपणे बसू शकतो की पुढची 5-7 मिनिटं हा एकटाच बोलू शकतो.
आणि ते आता तुम्हाला एवढ्या सगळ्या गोष्टींचं एवढ्या सगळ्या अनालिटिक्स दिसत असेल तर साधारण कुठल्या प्रकारचे म्हणजे डेमोग्राफी काय आहे लोकांची, ऐकणाऱ्या लोकांची?
जास्त करून यंगस्टर झालेले आहेत आता ह्याच्यात. सो 16-17 ते 22 हा सगळ्यात मोठा एज ग्रुप आहे, आणि 22 ते 26-27 हा सेकंड सगळ्यात मोठा एज ग्रुप आहे. सो याचं एक कारण असं आहे की व्हिडिओवरती सध्या एकतर खूप रिपीट गोष्टी यायला लागलेल्या आहेत, खूप फालतू गोष्टी यायला लागलेल्या आहेत, आणि ही जी जनरेशन आहे या जनरेशनला अनफिल्टर्ड जे आपण म्हणू तशा प्रकारचे इन्फॉर्मेशन जास्त हवी असते. सो ती त्यांना पॉडकास्टमध्ये मिळते. पॉडकास्टमध्ये त्यांच्या आणि क्रिएटरच्या मध्ये कोणीच नसतं.
आणि ज्या प्रकारचं ऑडियन्स तुमचं असेल तसं फॉर एक्झाम्पल मला असं लक्षात येतं की साधारण माझ्या शोचं ऑडियन्स हे 35 ते 45 वयाच्या मधले मेल हे जास्त आहेत. सो स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे की त्यांच्यासाठी अजून जास्त फोकस केला पाहिजे की जे नाही आहेत त्यांना आणण्यासाठी जास्त फोकस केला पाहिजे?
काही वेळेला आपण कॉन्टेंट बनवतो आणि आपला कॉन्टेंट बनवलाय असा विचार करून की मला 30 वर्षाच्या आतल्या लोकांसाठी कॉन्टेंट बनवायचा आहे, पण तो चालून जातो 30 वर्षांना. आता त्यावेळेला कधी कधी असं बरं आहे की जे चाललेलं आहे ते अजून वाढवावं, कारण दरवेळेला ऑडियन्सच्या हिशोबाने कॉन्टेंट बनवायला लागला ना तर कॉन्टेंट मे बदलून जातो, आणि ज्यासाठी तू कॉन्टेंट बनवायला सुरू केलं आहेस ते चालू नाही ठेवता येत मग. सो माझं सजेशन आहे की जर का जे चालू आहे ते चालू ठेव, त्याच्यात थोडंसं लोकांना विचारून घे की काय आवडतंय काय नाही आवडतंय अजून काय हवंय, आणि त्या प्रकाराने थोडासा कॉन्टेंट रिअडजस्ट कर.
सो आणि ते आता आयडिया ब्रूसचे फ्युचर प्लॅन्स काय आहेत?
अजून खूप कॉन्टेंट बनवायचं आहे, अजून खूप क्रिएटर्स बरोबर काम करायचं आहे. सो ह्या वर्षात आत्ता आपल्याकडे 250 शोज आहेत, ह्या वर्षात 400 ते 500 शोजचं नेटवर्क बनवायचं आहे. बरेच ओरिजिनल, जसं मी म्हणलं जरा खॉफ से सुनो 2 महिन्यात रिलॉन्च होईल, तसेच अजून बरेच काही शोज येतील. बुक्स आणि पब्लिशर्स बरोबरही बरेच प्रोजेक्ट्स आता सुरू आहेत. सो सर्व प्रकारांनी ऑडिओची ग्रोथ चालू ठेवायची, आपल्याकडनं जेवढं होईल तेवढं या मीडियमला कमिट करायचं, हाच प्लॅन आहे आता पुढच्या वर्षभराचा.
ग्रेट. आपण पुढच्या राऊंडकडे वळण्याच्या आधी क्रिएटर्सला आयडिया ब्रूशी कॉन्टॅक्ट करायचं असेल किंवा काम करायचं असेल आयडिया ब्रूज बरोबर तर काय ऑप्शन्स आहेत त्यांच्याकडे?
आम्हाला एक ईमेल पाठवा studio@ideabrews.com, तुमच्या शोची लिंक पाठवा किंवा तुमची आयडिया पाठवा, आणि टीममधनं कोणीतरी तुमच्याशी आठवड्याभरात नक्कीच, आठवड्याभरात येईन, इनफॅक्ट युजली 1 ते 2 दिवसातच कोणीतरी कनेक्ट करतं.
ओके, ग्रेट. सो आदित्य, आपण आपल्या पुढच्या राऊंडकडे वळतोय, एका वाक्यात उत्तरं द्यायची आहेत.
ओके,
सो तुझ्या आवडतं एखादं पुस्तक जे तू रेकमेंड करशील सगळ्यांना वाचावं?
ॲटॉमिक हॅबिट्स. छोटे छोटे चेंजेस रोजच्या आयुष्यात आणि त्याचे मोठे मोठे रिझल्ट्स. मग हे पुस्तक नसेल तर विकत घ्या, दोनदा वाचा, तीनदा वाचा, पण ह्या पुस्तकाने तुमच्या आयुष्यात खूप पॉझिटिव्ह चेंज होणार
आहे. एखादा पॉडकास्ट जू सगळ्यांना सांगशील ऐकावा?
आमचेच शोज आहेत बरेच, आता कुठले सांगू. अवघड प्रश्न आहे. मग एक काम करू ना आपण, सगळ्यांना सांगू audiowala.com वरती जा आणि तिकडे जे आवडेल ते सुरू करा, कारण तिथे सगळेच चांगले शो आहेत.
बिलकुल, नक्कीच लोक ऐकतीलच audiowala.com वर जाऊन. पण तुझा फेवरेट, पर्सनल फेवरेट कुठला
आहे? इनफॅक्ट गेल्या आठवड्यातच एक मराठी शो लॉन्च केला आहे कॉल्ड गोतावळा, तर छान छोट्या मराठीत गोष्टी आहेत शरद देशपांडेंच्या सेतू ऍडव्हर्टायझिंगच्या. सो तो शो नक्की सगळ्यांनी ऐकावा, खूप छान गोष्टी आहेत.
अरे वा, मस्तच. आदित्य, हे 2 वर्ष 2020-21 हे फार वेगळे वर्ष होते, सगळं लॉकडाऊन, करोना, या सगळ्यामुळे आपल्याला काय शिकायला मिळालं?
ह्या आहेत, आपल्याला शिकायला मिळालं की आपण पूर्वी जसे राहत होतो ते कदाचित चुकीचं होतं. आपल्याला शक्य आहे सारखं, थोड्यात राहणं शक्य आहे. हे माझ्यासाठी तरी सगळ्यात मोठं शिकायला मिळालं मला, की आपल्याला खर्च करायची गरज नाही आहे सारखी, आपल्याला बाहेर जाऊन उगीचच हुंदडायची गरज नाही, आपल्याला घरच्या घरी पण राहून सगळं करता येतं. आपल्या काम करायची पद्धत बदललेली आहे, आता लोक घरून काम करतात, लोक ऑफिसातून काम करतात, आणि तेही शक्य आहे. सो जे पूर्वी फक्त HR वाले सांगायचे वर्क लाईफ बॅलन्स, ते आता ॲक्च्युली आपल्याला इम्प्लिमेंट करता येतं. आता मुख्य ह्याची परीक्षा असणार आहे पुढच्या 1 वर्षात, की हे कितपत चालू राहत आहे का सगळे परत ऑफिसात जात आहेत.
बरोबर, बरोबर. आणि एक शेवटचा हायपोथेटिकल प्रश्न विचारतोय, उद्या संध्याकाळी 8 वाजता तुला समजा दूरदर्शनवर बोलवलं आणि तुझ्या मन की बात सांगायची आहे 130 कोटी भारतीयांना, तर काय सांगशील?
शांत राहा. ज्यांना जे समजायचं, ज्यांना जे
समजायचं. ओके, ग्रेट. सो आदित्य, तू इथे आलास आणि खूप छान माहिती मिळाली सगळ्यांना, आणि नक्कीच याचा क्रिएटर्सला आणि इतर श्रोत्यांना पण याचा खूप फायदा होईल अशी आशा करू. सो तू इथे आलास त्याच्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद.
थँक्यू, मला बोलवण्यासाठी धन्यवाद, आणि इन्स्पिरेशन कट्टा असाच चालू ठेव, ऐकत राहू आम्ही. थँक्यू.
Yes, thank you. आदित्य कुबेर बरोबरच्या या गप्पा तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील अशी आशा आहे. मी पॉडकास्टरचे इतरही पॉडकास्ट तुम्ही नक्की ऐका. तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल तर आमच्या यूट्यूब फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजवर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. हे सगळे मी पॉडकास्टर या नावाने आहेत. सो पुन्हा भेटू एका नवीन पाहुण्यांसह. तोपर्यंत बाय बाय.